मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं हम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीं नमोऽस्तुते व्यास विशाल बुद्धे हुलारविन्दायत पत्रनेत्र येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैः सवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितस्तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदु सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तम् पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुप्तमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितम् वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गदिं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततम् तुर्यत्वमासाधितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनम् रक्षस्व दीनाङ्कितम् ॐ। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
आयुः सत्त्वबलारोग्यं सुखप्रीतिविवर्धनाः रस्याः स्निग्धाः स्थिरा हृद्या आहाराः सात्विकः प्रियः। आता इथून भगवंत इथून पुढे त्रिविध आहार यज्ञ तप दान या संबंधी बोलणार आहेत। सत्व रज आणि तम या स्वाभाविक गुणांनी कोणीही झाला तरी युक्त असणार। इथं भगवंतांनी जो आहाराचा विचार सांगितलेला आहे तो विचार परमार्थदृष्ट्या सांगितलेला आहे अशा पद्धतीने ऐकावा असं मी सांगितलं। एकूणच भगवद्गीतेचा रोख हा आत्मप्राप्तीकरता म्हणून जे जीवन आहे त्या जीवनाबद्दल निरूपण करणं असं असल्यामुळं हा आहाराचा विचार देखील आत्मप्राप्तीच्या अंगाने योग्य अशा पद्धतीने भगवंतांनी सांगितलेला आहे। परमार्थी माणसासाठी म्हणून कसा आहार हवा या तऱ्हेने ते घ्यावं हे सर्व समाजाला लागू करता येत नाही। एक जरी भगवंतांनी सांगितलेलं असलं तरी देखील सात्विक व्यक्ती कसा आहार करते असं भगवंत सांगतायत। राजस व्यक्ती कसा आहार करते असं भगवंत सांगतायत। तामस व्यक्ती कसा आहार करते असं भगवंत सांगताहेत। आहार शुद्धौ सत्वशुद्धी सत्व शुद्धौ ध्रुवा स्मृती स्मृतीलंभे सर्व ग्रंथीनां मोक्ष विप्रहा असं उपनिषद म्हणत। आहार जर शुद्ध असेल तर त्याचं सत्व शुद्ध होणार। सत्व म्हणजे त्या व्यक्तींनी जे कमावलेलं आहे तेज ओज इत्यादी आंतरिक गुण ती सत्ववृद्धी आहार शुद्धीमुळं होते। सत्वशुद्धी झाली की स्मृती बळकट होते स्मृती पक्की होते। स्मृतीचा अर्थ स्मरण शक्ती घ्यायचा नाही। स्मृतीचा अर्थ तिथं जसं कोणत्या दुसऱ्या अध्यायामध्ये ध्यायतो विषयान पुसहा संगा तेषु उपजायते संगात संजायते कामहा कामात क्रोधा अभिजायते क्रोधात भवती संमोहा संमोहात स्मृती विभ्रमा। तिथे स्मृती विभ्रम होतो याचा अर्थ स्मरण शक्ती कमी होते असा घ्यायचा नाही। तर आत्मस्मृती नाहीशी होते असा अर्थ आहे. जीव हा मुळातच परमात्म स्वरूप आहे आणि त्याचं परमात्म्यानी आपण असणं स्वरूपानी अशा प्रकारची स्मृती त्याच्यापासून नाहीशी होते असं जसं त्या ठिकाणी सांगितलं तसं याही ठिकाणी आहार शुद्धी झाली तर सत्वशुद्धी होते. सत्वशुद्धी असेल तर ध्रुवा स्मृती राहते. समर्थ म्हणतात ना अहम आत्मा हे कधीची विसरो नाहीये. हे कधीही न विसरण्यासाठी म्हणून जी स्मृती कारण असते त्या स्मृतीकरता आहार हा भगवंतांनी सांगितलेला आहे. एक कारण सांगितलेलं आहे आहार हे. आणि जर स्मृती प्राप्त झाली तर जे ज्या सगळ्या अज्ञान ग्रंथी असतात त्यांना विप्रमोक्ष हा त्यांना ज्ञान प्राप्त होतं. अज्ञान नाहीस होऊन तो ज्ञानाला प्राप्त होतो असं छांदोग्य उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. आहाराचा विचार हा वेगवेगळ्या तऱ्हेने करावाच लागतो. तसा इथं परमार्थाकरता म्हणून सांगितलेला आहे. हा जो आहार आहे इथं सांगितलेला तो सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी नाही हे लक्षात घ्या. अनेक लोकांसाठी नसेल हा या प्रकारचा आहार. जसं स्वामीजी या श्लोकांवर निरूपण करताना म्हटल्याचं मला आठवतं की तानाजी मालुसरे सरखी जी मंडळी होती जी देशभक्त होती ज्यांचा स्वराज्याकरता फार मोठं योगदान झालं आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग रायबाचं. आपल्या घरात लग्न निघालेलं असताना तो युद्धावर गेला. अशा प्रकारे स्वराज्यामध्ये त्यांनी जी भर घातली. स्वामीजी सांगायचे की ती घोरपड वारंवार उलटून येत होती ती टाकली जात होती पण परत येत होती. तेव्हा तो म्हणाला की तुझी खांडोळी आता जर परत आलीस तर तुझी खांडोळी खांडोळी करून भाकरी संघ खाईन असं तानाजी म्हणाला. गोष्ट प्रसिद्ध आहे. तर तानाजी मालुसऱ्यांना तूप दही लोणी साखर अशा प्रकारचा आहार अपेक्षित नाहीये. जो लढवय्या आहे आणि ज्या कारणाकरता तो गेलेला आहे त्याचा आहारी तसा असेल तर स्वभाव तसा तिखट होईल. म्हणून तामस आहार इथं वर्णन केलेला आहे अथवा राजस आहार वर्णन केलेला आहे आणि सात्विक आहार वर्णन केलेला आहे तो त्या त्या पद्धतीने जीवन करणं जगण्याची इच्छा धरणाऱ्या अशा व्यक्तींनी तो घ्यावा. सगळ्या जगताकडे जे साधू भावाने पाहतात आणि सगळं जग साधू व्हावं असं ज्यांना वाटतं त्यांचं ते स्वप्न असतं. ते कधी खरं होणारं नसतं. विनोबांनी देह ठेवला तेव्हा विनोबांच्या अनेक आठवणी आल्या. पेपरमध्ये येत होत्या सगळीकडे येत होत्या. तर अमिताभ बच्चन तेव्हा विनोबांना भेटायला जाणं त्यांचं दर्शन घेणं एखाद्या महात्म्याचं शेवटी शेवटी फार महात्म्य वाढतं. सर्वांनाच आकर्षण निर्माण होतं. तसं अमिताभ बच्चन विनोबांना भेटायला जेव्हा गेले तेव्हा विनोबांना तर काही माहिती नव्हती. त्यांनी कधी सिनेमाच पाहिलेला नव्हता. पण त्यांना सांगण्यात आलं की हा प्रसिद्ध अभिनेता आहे यांनी भारतातल्या सगळ्या अभिनयाचा एक ट्रेंडच बदलला. हा फार प्रसिद्ध आहे. तर विनोबांनी त्याच्याकडे सगळं मिळून पाहिलं आणि म्हणाले की साधं हवं पांढरे कपडे घालावेत. आता हे जसं अमिताभ बच्चनला शक्य नाहीये त्याच्याकरता ते नाहीये. नाहीये म्हणजे त्यांनीच ठरवलंय आपल्याकरता ते नाहीये म्हणून त्याच्याकरता नाहीये. त्याच्याकरता परमार्थ नाही असं त्यांनी ठरवलंय म्हणून त्याच्याकरता नाहीये. सगळं जग परमार्थी होणार नाही. सगळं जग साधू होणार नाही. मी असं वाचलं तर की मारुती माने विनोबांना भेटायला गेले तेव्हा ते शेतात खणत होते, कुदळ घेऊन शेत खणण्याचं काम विनोबा करत होते. कोणीतरी घेऊन गेलं मारुती मान्यांना त्यांच्यापाशी आणि त्यांना सांगितलं की हे हिंद केसरी आहेत, प्रसिद्ध पैलवान आहेत. तेव्हा विनोबांनी ते असं गुडघ्यापर्यंत धोतर नेसायचे तर तेही धोतर वर केलं, मांडी उघडी केली आणि एक शड्डू ठोकला आणि म्हणाले कर माझ्याशी कुस्ती. तर यांनी काय समजायचं काय मारुती माने आणि विनोबा भावे. पण विनोबांचं आत्मबल फार मोठं होतं असं विनोबांना त्याच्यातून सुचवायचं होतं, तू जरी पैलवान असलास तरी. पण या अशा ज्या गोष्टी आहेत, सगळं जग साधू होणार नाही, सगळं जग सात्विक होणार नाही, सगळं जग राजस देखील राहणार नाही, सगळं जग तामसी असणं अशक्य असेल. हे मान्य करून केवळ परमार्थियांकरता म्हणून हे गुण आहेत, सगळ्यांकरता असले तरी देखील सगळे परमार्थ करणार नाहीत, त्या तऱ्हेने त्या भावानी हे गुण वाचावेत. आहार विचार जो याच्यामध्ये सांगितलेला आहे तोही त्याच तऱ्हेने पहावा. या आहार विचारामध्ये आपण जो आहार घेतो तो आपल्या आपल्या घरामध्ये आपल्या आपल्या पद्धतीप्रमाणे आपण जो आहार करतो त्या आहारावर टीका भगवंतांची नाहीये, भगवंतांना करण्याची इच्छा नाहीये. याचा अर्थ कोणत्या कोणत्या कोणा घरात जर अंडी खाल्ली जात असतील अशा प्रकारे मी निरूपणही करणार नाहीये. भगवंतांनी जे सांगितलेलं आहे ते का आणि कशा करता आणि त्यांनी कोणते गुण वाढतात असंच भगवंतांना याच्यातून सांगायचं आहे. आपलं चित्त मन बुद्धी अंतःकरण हे आपल्या प्रकृतीचे एक प्रकारचे विकार जे असतात त्याचा चित्तावर मनावर अंतःकरणावर बुद्धीवर प्रभाव पडत असतो, परिणाम होत असतो. आणि आपलं खाणं जसं असेल त्या खाण्याचा चित्तावर मनावर बुद्धीवर अंतःकरणावर देखील प्रभाव पडतो. त्यामुळे मुळात लाभलेली जी प्रकृती आहे ती प्रकृती आणि खाण्यामुळे तात्पुरती देखील प्रकृती बदलते, तात्पुरता देखील परिणाम होतो. जसं जड अन्न खाल्लं तर एखादा चपळ आणि चुणचुणीत असं मनुष्य असेल, चपळ तुडतुडीत, तर तोही एक दोन तास झोपल्याखेरीज राहत नाही, त्याच्या मनालाही जडत्व आल्याखेरीज राहत नाही. तात्पुरता देखील प्रभाव अन्नाचा पडताना दिसतो आणि प्रत्येकावर पडत असतो, कोणीही असं म्हणू शकत नाही की आमच्यावर पडत नाही. असं असल्यामुळे परमार्थी माणसांनी आहाराचा विचार करायला हवा. परमार्थदृष्ट्या सुख प्रेम शांती समाधान याकडं जाणारं जीवन असावं म्हणून आहार देखील परमार्थी व्यक्तींनी त्या तऱ्हेने निवडावा. व्यक्तीप्रमाणे समाजाला देखील खरं म्हणजे जर अशा प्रकारच्या सात्विक आहाराचा समाजाने स्वीकार केला तर समाजालाही विशिष्ट प्रमाणात त्याचा लाभ झाल्याखेरीज राहणार नाही. पण ते अशक्य आहे असं मी तुम्हाला सांगतो. एवढंच नव्हे तर सात्विक आहार सोडण्याची प्रवृत्ती आणि राजस आणि तामस आहार स्वीकारण्याची प्रवृत्ती वेगाने वाढत आहे, अतिशय वेगाने वाढत आहे। पण ज्या ठिकाणी सात्विक आहार सेवन केला जातो असा समाजचा समाज आहे जो आता पृथ्वी तलावर जवळपास नाही, तो समाज जो थोड़ा थोड़ा ज्या ज्या ठिकाणी असेल तो तुलनेनी आध्यात्मिक शांती सुख अनुभवणारा आणि सुखी जीवन अनुभवणारा असतो, हे खरं आहे। आज देखील मी मध्यंतरीच वाचलं की तिबेट आणि भूतान हे जे दोन देश आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या आनंदाने जगण्याच्या वृत्तीचा जो गुणांक आहे तो सगळ्यात जास्त आहे असं म्हणतात। त्यातही आता तिबेट खूप बदलून गेलेला आहे, तिथल्या लोकांना फार संघर्षाला तोंड द्यायला लागत आहे, तिथे मार्गदर्शक नाही, तिथले मार्गदर्शक पळून भारतात आले फार वर्षांपूर्वी 50 साली। पण त्या दलाई लामांच्या भोवती जे थोडं बहुत विश्व तिबेटी मंडळींचं आहे तर ते आध्यात्मिक सुखाच्या बाबतीत जास्त आनंददायी जीवन समाज म्हणून असं जगतात असं निरीक्षण आहे। आणि तुलनेने ज्यांच्या आहारामध्ये मांसाहार अति प्रमाणात आहे, जवळपास सगळ्या जगात आता तो आहेच, पण समाजाच्या समाज ती राष्ट्र युद्धखोर आहेत असं लक्षात आलेलं आहे। ती राष्ट्रच्या राष्ट्र ही रजोगुणांनी आणि तमोगुणांनी युक्त झालेली आहेत। आहाराचा व्यक्तीवर होणारा परिणाम आपण पाहतोय, आपल्याला एकूण समाजशास्त्रामध्ये शिरायचं नाही, राजकारणामध्ये शिरायचं नाहीये। पण सात्विक आहार जो आहे तो प्रीती आणि सुख वाढवणारा आहे असं भगवंतांना सांगायचं आहे आणि ते अक्षरशः सत्य आहे। या अध्यायामध्ये आत्ताच्या श्लोकामध्ये सात्विक आहार असावा आणि तो प्रीती आणि सुखदायी असतो असं भगवंतांनी सांगितलं। भगवंतांनी इथं जरी सांगितलं नसलं तरी 6व्या अध्यायामध्ये न अति अश्नुतस्तु योगोस्ती, जो अति जेवणारा आहे त्याला योग शक्य नाही, म्हणून सात्विक आहार जरी असेल तरी तो मिताहारच असावा असं भगवंतांनी आहाराचा विचार सांगितलेला आहे। नच एकांतम अनश्नतः, आणि जो अजिबात जेवत नाही उपोषण करतो त्यालाही योगाचा अभ्यास अवघड आहे असं भगवंतांनी सांगितलेलं आहे। शिवाय जो असा सात्विक पण युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु, हा जो आहार आहे तो युक्त राहून सेवावा, म्हणजे आहार सेवन करत असताना आपण परमात्म स्वरूप आहोत याचं भान ठेवून, अन्न हे देहाकरता देह साधना आणि कर्म करून घेण्यासाठी आहे, एवढंच आहाराचा उपयोग आहे, म्हणजे जिभेकरता चवीकरता तो नाही असंही भगवद्गीता सांगते। तसंच अजून जर विशेष साधना करायची असेल तर हा युक्त राहून केलेला आणि युक्त आहार म्हणून सांगितलेला अतिही नाही आणि कमीही नाही असं वर्णन केलेला आहार आहे तोही अजून मितासावा असं पुढे 18व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं। विविक्त सेवी लघ्वाशी यतवाक काय मानसाहा असं भगवंत म्हणतात। म्हणून परमार्थियांसाठी देखील सात्विक आहार आणि तोही कशा रीतीने पारमार्थिक उन्नती घडवतो याचं दिग्दर्शन भगवंतांनी केलं. हा जो आहाराचा विचार आहे तो सात्विक राजस आणि तामस अशा पद्धतीने भगवंतांनी गजर झाला ना. एक दोन चार मिनिटं आपण शांत चिंतन करू फार तर. हरि 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 स्वामी जी स्वामी जी. आपण जो आहार करतो तो आहार निसर्गातून निर्माण कसा होतो याच्या संबंधी भगवंतांनी सांगितलेलं आहे. भगवंतांनी अन्नात भवंती भूतानी, भूतमात्र ही अन्नापासून निर्माण होतात आणि हे खरं आहे. अन्नामुळे पहिली प्रेरणा अन्नाची आहे आणि अन्न जर यथास्थित झालं शरीरात त्याचा परिणाम अन्नाचा प्रजोत्पादनाची प्रवृत्ती ही अन्नावरच अवलंबून आहे. उपोषण दिलेल्या व्यक्तीचा काम नाहीसा होतो आणि तो जसा परत जेवेल खाईल त्याचं पोट भरेल तेव्हा त्याच्या ठिकाणी कामभावना निर्माण होते. हे शास्त्रीय सत्य आहे. सर्व भूत मात्र ही अन्नापासून निर्माण होतात आणि भगवंतांनी त्याचा क्रम तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितला की पर्जन्यात अन्न संभवा. हे अन्न हे पर्जन्यामुळे निर्माण होतं. पर्जन्यामुळे अन्न निर्माण होतं याचा अर्थ पर्जन्यामुळे वनस्पती निर्माण होते. औषधी वनस्पती अन्नधान्य हे त्यामुळे निर्माण होतं. यज्ञात भवती पर्जन्यहा असं ते म्हणतात. जो विश्वयज्ञ चाललेला आहे पंचभूतांचा, सूर्याचं तापणं, समुद्राच्या पाण्याची वाफ होणं, वाऱ्यानी ते ढग इकडून तिकडे जाणं वगैरे वगैरे, जी पर्जन्य पडण्याची प्रक्रिया आहे ती यज्ञामुळे होते. यज्ञामुळे म्हणजे ज्याच्यामध्ये स्वतःचा स्वार्थ काही नाही, समर्पण आहे अशा कृतीमुळे हा पर्जन्य पडतो। स्वार्थ त्याग आहे। समुद्र स्वतःचा त्याग करतो, सूर्य उष्णतेच्या अंगांनी स्वतःचा त्याग करतो, आणि जेव्हा पर्जन्य मेघ पाऊस पाडतात तेव्हा थोडंही मागं शिल्लक न ठेवता सगळंच्या सगळं देऊन टाकतात। यज्ञाचं वैशिष्ट्य म्हणजे सेवा, समर्पण आणि स्वार्थ त्याग। हा यज्ञ कर्मसमुद्भवम असं भगवद्गीता म्हणते। कर्मामुळे घडतो पंचमहाभूतांच्या, कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी, आणि हे कर्म ब्रह्मामुळे होतं। इथं ब्रह्म या शब्दाचा अर्थ मूळ माया असा आहे, आणि ब्रह्म अक्षर समुद्भवः, आणि अक्षर परमात्म्यापासून ब्रह्म मूळ माया, मूळ मायेपासून त्रिगुण, त्रिगुणांपासून पंचमहाभूत, पंचमहाभूतांची समन्वयात्मक यज्ञ कर्म, त्याच्यातून पर्जन्य, त्याच्यातून वनस्पती, अन्न, भूतमात्र असा क्रम आहे। आणि हा जो क्रम आहे हा क्रम सात्विक आहारामध्ये जसाच्या तसा आहे। पण भगवंतांनी निर्माण केलेल्या जगतामध्येच सगळे प्राणी शाकाहारी नाहीत। जे शाकाहार करतात त्यांच्या शरीरावर अवलंबून ज्यांचं जीवन आहे असेही प्राणी आहेत। ते प्राणी फक्त शाकाहाऱ्यांना मारतात आणि जेवण करतात। जे मांसाहारी प्राणी आहेत ते एकमेकांची हत्या करत नाहीत। ते शाकाहारी प्राण्यांना मारतात आणि स्वतःची उपजीविका चालवतात। तरी देखील पर्जन्यामुळेच अन्न, आणि त्यांचं अन्न देखील जे इतर भूतमात्रांचं शरीर, हे जर त्यांचं अन्न असेल तर ते अन्न देखील वनस्पतीतूनच तयार झालेलं आहे। अशा प्रकारच्या स्वाभाविक रचनेमध्ये जे केवळ शाकाहाराचे पुरस्कर्ते आहेत ते त्याकरता असं म्हणतात, त्याकरता की मांसाहारी प्राणी शाकाहाऱ्यांना मारून खातो, शाकाहारी जो अन्न निर्माण करू शकतो असा मांसाहार करणं अपेक्षित नाहीये। ते परमार्थतः देखील अयोग्य आहे असंही तो सांगतो। वस्तुस्थिती अशी आहे की मांसाहार करणारे जे प्राणी आहेत, जे शाकाहारी प्राण्यांना मारून जगतात, ते जास्त बलिष्ठ आहेत। पण तसं म्हटलं तर हत्तीसारखा प्राणी जो पूर्ण शाकाहारी आहे तो केवळ शक्तीच्या करता पाहायचं झालं तर मांसाहारी प्राण्यांपेक्षा देखील वरचढ आहे, त्याच्या शरीरामुळं आणि शक्तीमुळं। पण हत्तींचीही हत्या होते। जे मांसाहारी प्राणी आहेत ते अधिक शक्तिशाली असण्याचं कारण असं की त्यांच्या शक्ती करता अन्न पचन होऊन रक्तात रुपांतर होणं, स्नायू मजबूत होणं, रक्त वाढणं, याच्यासाठी जवळपास इतर प्राण्यांच्या शरीरात ऐतीच तयार झालेली प्रक्रिया, त्यामुळे तयार झालेलं मांस हे ते जसंच्या तसं खातात, त्यामुळे ते अशा प्रकारची अधिक शक्ती मिळवतात। असं असल्यामुळं माणसांनी देखील जर मांसाहार केला, बघा, तर शाकाहारी पदार्थ पचवायचे आणि त्याचं रुपांतर आपल्या शरीरात रक्त आणि मांसामध्ये व्हायचं, त्याच्याऐवजी याच प्रक्रियेतून पण ज्यांच्या शरीरात मांस आहे असं मांसच जर खाल्लं तर आपल्यामध्ये ती प्रक्रिया अधिक वेगाने होईल, आपले स्नायू अधिक मजबूत होतील असा विचार निर्माण झाला. आणि दुसरं म्हणजे अन्नधान्याची कमतरता आणि अनेक ठिकाणी भौगोलिक परिस्थितीमुळे शेती करून अन्न निर्माण करणं, जे जिथं -25 तापमान आहे तिथं शरीरात उष्णता राहण्यासाठी देखील अशा प्रकारचं एकतर पिकतही नाही आणि तशा प्रकारे ते सोयीस्करही नाही. मी ज्ञानेश्वरीवर प्रवचन करतोय बर का. पण मनुष्यानी आपल्या स्वतः करता म्हणून स्वतः जीवो जीवस्य जीवनम म्हणून जिथं जिथं अपरिहार्य आहे तिथं मांसाहार जर स्वीकारला असेल तर तो वेगाने सर्वत्र वाढला ही गोष्ट खरी आहे. भगवंतांना सांगायचं असं आहे की त्याचा परिणाम तुमच्या मनावर होतो, तुमच्या बुद्धीवर होतो, तुमच्या चित्तावर होतो, तुमच्या अंतःकरणावर होतो. विनोबांनी आहार विचारामध्ये जेव्हा त्यांच्या समोर असं आर्ग्युमेंट मांडलं गेलं की इतर प्राण्यांच्या ठिकाणी आयतच तयार झालेलं हे मांस, त्याच्यातून सगळं प्रोटीन आणि सगळ्या गोष्टी आपोआपच मिळतात, इतकं जर सोपं असेल तर मांसाहार किती चांगला आहे. तर विनोबांनी त्यांना असं म्हटलं की ज्या प्रक्रियेतून त्यांच्या ठिकाणी ही गोष्ट निर्माण झाली, माणसाचं रक्त माणसाला चालतं. विनोबांनी दिलेलं उत्तर सांगतोय. तर माणसाचं मांस माणसाला इतर प्राण्यांपेक्षा अधिक उपयोगी येईल जेवणाकरता म्हणून. पण माणसाने माणसाला मारून खायचं नाही ही श्रद्धा सर्वत्र विकसित आहे, विकसित झालेली आहे हे नशीब समजा असं विनोबा म्हणाले. जे आहार विचार आणि स्वार्थ हा किती लांबवर न्यायचा, तरी देखील जर असं एखाद्यानी केलं किंवा एखादा समाज जर करत असेल तर त्याचा ताबडतोब बंदोबस्त केला जातो. एवढंच नव्हे तर माणसांनी माणसाला नको मारायला, पण विनोबा असं म्हणतात युद्धात जे मेलेले सैनिक आहेत त्यांना खायला काय हरकत आहे, ते तर कोणी कोणाला मारलेले नाहीत अशा पद्धतीने युद्धात मेलेले आहेत. पण तरी देखील असंस्कृत अशा मानवी समाजामध्ये देखील ही श्रद्धा उपस्थित आहे की माणसांनी माणसाला खायचं नाही हे नशीबच आहे. मी तामस आहाराबद्दल बोलतोय. तामस आहार कसा निर्माण होतो ही एक बाजू, आणि सात्विक आहार कसा निर्माण होतो अन्नात भवंती भूतानी या न्यायानी, आणि या सात्विक आणि तामस या दोन प्रकृतींच्या मध्ये राजस आहार आहे, रजोगुणी आहार आहे तो काही तामस आणि काही राजस अशा प्रकारचा आहे. भगवंत असं म्हणतात की आयुः सत्व बलारोग्यम सुखप्रीती विवर्धनाः. हा जो आहार आहे हा आयुः जे आयुष्य वाढवणारा, आयुष्य दीर्घ असावं अशी जी इच्छा असते प्रत्येकाची कर्म करण्यासाठी आणि आत्मज्ञानासाठी. आता हे मगाचं निरूपण आहे तो भाग बाजूला ठेवा जरा. भगवंतांनी हा जो सात्विक आहार सांगितलेला आहे तो परमार्थ करणाऱ्यांसाठी सांगितलेला आहे. जी व्यक्ती परमार्थ करते त्या व्यक्तीला परमार्थ सफल होण्यासाठी तरी दीर्घ आयुष्याची गरज आहे. दीर्घ जीवन आपलं जर राहिलं आणि तेही आरोग्य संपन्न राहिलं तर साधना करून 5-25 वर्षांमध्ये बोध प्राप्त करून घेण्याची शक्यता आहे. म्हणून असा आहार असावा की तो आयुष्याचं वर्धन करेल, कर्तव्य कर्म करण्यासाठी म्हणून आणि परमार्थ साधना करण्यासाठी म्हणून. तसं सत्व विवर्धन हा माणसाच्या ठिकाणी सत्व आणि सत्व हे शब्द सत्व गुण आणि सत्व म्हणजे त्याच्या ठिकाणी असणारं अंतर्बल त्याच्या धारणा यासाठी देखील सत्व हा शब्द वापरलेला आहे. त्या आहारानेच हे सत्व जपलं जातं. तसंच व्यक्तीचं जे बळ आहे आत्मप्राप्तीसाठी म्हणून एका सदृढ शरीराची आवश्यकता आहे, तसं कर्म करण्यासाठी देखील आवश्यकता आहे. बल हा शब्द बुद्धीलाही, बुद्धीचा निश्चय देखील बलामुळेच, बुद्धीच्या ठिकाणी ज्याला ओज असं म्हणतात त्यामुळेच बुद्धी निश्चयी होते. म्हणून आहार अशा प्रकारचा बलवर्धक असावा, आरोग्यवर्धक असावा. बल आरोग्य विवर्धना हा म्हणजे प्रकृतीच्या अडचणी आहारामुळे नको व्हायला, उलट आहारामुळे औषधासारखा प्रकृतीवर परिणाम व्हावा आणि आरोग्य सुस्थिर राहावं अशी आहाराची योजना असावी. अनेक भगवंत असं सांगतात की सुख आणि प्रीती वाढवणारा असा आहार असावा. याच्यातलं सुख म्हणजे स्वास्थ्य असणं हे देखील एक सुख आहे. शरीर स्वास्थ्य हे सुख आहे, जेव्हा ते बिघडतं तेव्हा समजतं. या शरीर स्वास्थ्याला धरून योगाचा अभ्यास शक्य आहे, शरीर स्वास्थ्याला धरून स्वधर्म कर्मांचा अभ्यास शक्य आहे, शरीर स्वास्थ्याला धरून सगळाच अभ्यास परमार्थाचा देखील होऊ शकेल. म्हणून जर शरीर स्वास्थ्य असेल, मनाचं जर स्वास्थ्य किंवा सुख असेल, बुद्धीचं देखील स्वास्थ्य किंवा सुख असेल, तर सुखमय परमात्मा प्राप्त होतो. परमात्मा देखील सत चित सुखम असंच त्याचं वर्णन केलेलं आहे, तो सुखस्वरूप आहे. जसं शरीरामध्ये देखील आरोग्याचं सुख असतं, तसं देहाला जर विसरला कोणी ध्यानामध्ये, देहभावाला जर ओलांडलं गेलं, इंद्रियांना किंवा विषयांची आठवण जर नाहीशी झाली, केवळ अस्तित्व शिल्लक राहिलं, तर तेही सुखमय आहे आणि तेही सात्विक आहारामुळेच साध्य होणार. तसं सुख आणि प्रीती आपल्याला जीवनामध्ये खरंच प्रेमाची गरज आहे. प्रेम मिळवण्यासाठी प्रेम द्यावं लागतं. आपण प्रेम देतो हे आपल्या सुखासाठी देतो. स्वामीजी म्हणतात की पंचदशीमध्ये उदाहरण आहे की आजोबा जे ज्यांच्या अशा मिशा आहेत असे आजोबा मोठ्या कौतुकानी प्रेमानी आपल्या नातवाचे मुके घेतात आणि त्यांच्या मिशा टोचतात म्हणून नातू मात्र रडतोय असं स्वामीजी सांगायचंय. तरी देखील हसत हसत ते नातवाला न सोडता तसाच घट्ट धरून त्याचे मुके घेतात हे त्यांच्या स्वतःच्या सुखासाठी. त्याला जे नातवावर प्रेम करावं वाटतं ते स्वतः करता, प्रेम दुसऱ्यावर स्वतःच्या सुखाकरता, स्वतःचं प्रेम मिळवण्याकरता करावं असं वाटतं. आणि या स्वतःची मात्र आपल्याला ओळख नाहीये. आपण आपल्या स्वतःला देह समजतो, त्यामुळे देहाला सुख मिळाल्यासारखं वाटतं, पण देहाच्या अंगांनी सुख भोगणारा मुळातच सुखस्वरूप आहे, जाणीव स्वरूप, शुद्ध जाणीव स्वरूप तो सुखस्वरूपच आहे। त्याचं वर्धन होणं, आयुः सत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धनाहा रस्याहा, म्हणजे रस सरस रसयुक्त सुरबुरीत स्निग्धाहा, म्हणजे स्निग्ध हे जे रसयुक्त अन्न आहे त्यामुळे मनालाही ओलावा मिळतो, अंतःकरणालाही ओलावा मिळतो। कोरडं खाणारा आणि रसयुक्त खाणारा यांच्या स्वभावात फरक पडतो। तसं स्निग्धाहा असं म्हटलेलं आहे, तसा स्थूल अर्थ झाला तर तूप लोणी नाही का काय तेल बदाम काजू दाणे, पण हे स्निग्ध असल्यामुळं सांध्या करता उपयोगी आहेत। तसं त्यांची स्निग्धता ही स्वभावामध्ये उतरण्याची शक्यता असते, उतरते। स्थिरा म्हणजे जो अचंचलत्व देईल, चंचलता कमी करेल असा। हृदया म्हणजे अत्यंत आवडणारा, हृदयाला देखील शक्ती देणारा, हृदयाला आराम देणारा, फुफ्फुसांना शक्ती आणि आराम देणारा। आणि हृदय जर आरामदायी असेल तर मग तो आरामदायी जीवन जगू शकेल, तो आनंदाने राहू शकेल, आवडीनी राहू शकेल। आहाराहा सात्विक प्रियाहा, सात्विक व्यक्तीला अशा प्रकारचा आहार अत्यंत प्रिय असतो, त्याच्या प्रकृतीमुळे तो प्रिय असतो। या आहाराचे जे गुण आहेत ते गुण त्याला त्याच्या स्वधर्म कर्माकरता आणि परमार्थकरता उपयोगी पडतात। याचा असाही अर्थ घ्यायला हरकत नाही की हे श्लोक वाचून परमार्थ करणाऱ्यांनी आपला आहार सुधारावा या तऱ्हेने याच्याकडे पाहायला काही हरकत नाही। एवढंच नव्हे तर तो एक हेतू या निरूपणाचा नक्की आहे। तरी सत्वगुणाकडे जई दैवे भोक्ता पडे तई मधुरी रसी वाढे मेचू तया, ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ओव्या आपण पुढच्या वेळेला बघूया। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी हरी हरी। ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी स्वामी जी। हरी बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि।